आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे नेतृत्व करतील, चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. नागपूरसह राज्याच्या सर्व जिल्ह्यांत पोलीस भरतीच्या चाचणी परीक्षेला सुरुवात. देशभरात आजपासून 3 जुलैपर्यंत विशेष सिकलसेल निर्मूलन मोहीम. नागपूर जिल्ह्यात एकूण 34,952 सिकलसेल वाहक. आणि नागपूर जिल्हा मेट्रोच्या व्हॉट्सअप तिकीट प्रणालीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्रात भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचं नेतृत्व करतील अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होते. सर्व विविध मंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजप जुलै महिन्यात धन्यवाद यात्रा काढणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद दौरा करणार आहेत. ज्या मतदारांकडे आम्ही मतं मागण्यासाठी जाऊ त्यांना केंद्र सरकारच्या नवीन योजना देखील पोहोचवणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. नागपूर शहर आयुक्तालय इथं पोलीस शिपाई भरती 2022-23 करिता 29,987 उमेदवार आहेत. तसेच नागपूर कारागृह शिपाई भरती 2022-23 साठीच्या 255 पदांकरिता 59,297 उमेदवार चाचणी परीक्षेला आजपासून येत्या 3 दिवसात सामोरे जाणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील शिपाई आणि चालक शिपाई या दोन पदाच्या 68 जागांसाठी आज सकाळपासून पोलीस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भरती प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी 50 पोलीस अधिकारी आणि 250 कर्मचारी कार्यरत आहेत. चालक आणि शिपाई या पदासाठी जिल्ह्यातील 4,279 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही भरती प्रक्रिया पुढील 3 दिवस चालणार आहे. अमरावती शहर आणि ग्रामीण पोलीस तसंच एसआरपीएफच्या जवानांच्या रिक्त पदासाठी आज सकाळपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 494 जागांसाठी 52,401 उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात 74 पदांसाठी, ग्रामीणमध्ये 1982 पोलीस पदांसाठी आणि चालकाच्या 9 पदांसाठी आणि एसआरपीएफमध्ये 218 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अमरावती शहर आयुक्तालयात एकूण 74 पोलीस पदांसाठी 4,789 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. जागतिक सिकलसेल दिवस आज पाळण्यात येत आहे. देशभरात आजपासून 3 जुलैपर्यंत विशेष सिकलसेल निर्मूलन मोहीम राबवण्यात येत आहे. सर्वच शासकीय आरोग्य संस्थेमध्ये हा दिन तपासणी शिबिरे, कार्यशाळा, रॅली, गटसभा, ग्रामसभा इत्यादीचं आयोजन करण्यात येऊन साजरा करण्यात येत आहे. सिकलसेल हा आजार अनुवांशिक असल्यानं विवाहपूर्व समुपदेशनाद्वारे तो आजार टाळता येतो. सिकलसेल वाहक आणि ग्रस्त व्यक्तींनी आपापसात विवाह टाळल्यास सदर आजाराचे निर्मूलन शक्य आहे. राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्याअंतर्गत सन 2009 पासून नियमित आणि विशेष गावनिहाय, शाळानिहाय आणि इतर स्तरावर लाभार्थ्याची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 2,47,503 सिकलसेल आजाराच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 34,952 सिकलसेल वाहक आणि 2,817 सिकलसेलग्रस्त रुग्ण आहेत. यामध्ये सिकलसेलग्रस्त रुग्णांचे सिकलसेल क्रायसिस, तीव्र रक्तक्षय आणि आवश्यक आरोग्य तपासणीसाठी नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे. याबाबत सरकारी वैद्यकीय महाविद्यालय नागपूरच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अतुल राजकोंडावार यांनी अधिक माहिती दिली.
आणि जवळचे जे काही प्रांत आहे त्याच्यामध्ये सिकलसेलचं प्रमाण जास्त आहे. आमच्या इथे सिकलसेल क्लिनिक ऑलरेडी आम्ही चालू आहे. त्या सिकलसेल क्लिनिकच्या अंतर्गत आम्ही पेशंटला, रुग्णांना त्यांचं निदान आणि ट्रीटमेंट करतो आणि गरज भासल्यास त्यांना ऍडमिट करतो. रोज जवळपास 3 ते 4 रुग्णांना आम्ही ऍडमिट करतो. कोणाला ब्लड लावावं लागतं, कोणाला अँटीबायोटिक्स द्यावं लागतं. त्यांचे काळानंतर त्यांचे जॉईंट कमजोर होतात. पुष्कळदा अवॅस्क्युलर नेक्रोसिस पण होतो, म्हणजे कुल्ल्याची जी जॉईंट आहे जॉईंट काही चेंज करावं लागतं. त्याची पण व्यवस्था इथे आहे. तर त्याची हा अनुवंशिक रोग असल्यामुळे नॅचरली ती त्यांचे रिलेटिव्हची तपासणी करणं.
येत्या 21 तारखेला साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शशांक सनाची माहिती देणारी चित्रफीत आज सामाजिक माध्यमांवर सामायिक केली आहे. या आसनाचा सराव करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात योगासन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ रामनगर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी सकाळी 6:30 योग दिन साजरा केला जाणार आहे. यावर्षी 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम स्व आणि समाजासाठी योग अशी आहे. जास्तीत जास्त संख्येने या मोफत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. नागपूरच्या योग प्रशिक्षक मंगला पाटील यांनी योगासनांमध्ये डम्बेल्स तसेच विविध वजनानं भारी असलेल्या वस्तूसहित योगासने सादर करून एक अनोखा प्रकार आयन योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तरुण पिढीने योगासनाकडे वळून आपल्या शरीराला एक एथलेटिक लुक देण्यासाठी अशा योगासनाचे प्रात्यक्षिक करणे आवश्यक आहे असं देखील त्यांनी सांगितलं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 6,959 गावांचा समावेश असून यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा आणि विद्यापीठांनी विकसित केलेल्या छोट्या यंत्रांचा वापर होण्यासाठी सुद्धा या प्रकल्पातून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित असून या शिक्षकांनी समस्या निवारण सभेत तीव्र रोष व्यक्त केला. शिक्षकांची समस्या सोडविण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत नागपूर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी यांनी प्रलंबित समस्या तात्काळ निकाली न काढल्यास सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयाची चौकशी करा असे निर्देश नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक यांना बैठकीत दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दररोज आणि नियमितपणे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढत असून या वाढत्या रायडरशिपमध्ये कॅशलेस व्यवहाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याच श्रंखलेत महामेट्रोनं नवीन व्हॉट्सअप तिकीट प्रणालीचं उद्घाटन काल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार मोहन मते, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, मनपा आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित होते. दरम्यान या नवीन व्हॉट्सअप तिकीट प्रणालीचा वापर करण्यासाठी नागपूर मेट्रो स्टेशनवरील QR कोड स्कॅन करा किंवा 8624888568 या क्रमांकावर हाय लिहून पाठवा. एकदा तुम्ही QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला अधिकृत व्हॉट्सअप खात्यावर निर्देशित केले जाईल. लिंक प्राप्त करण्यासाठी हाय म्हणा आणि बुकिंग प्रक्रिया पूर्ण करा. एकदा पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला व्हॉट्सअपवर QR कोडसह तिकीट मिळेल जे प्रवेश करण्यासाठी गेटवर स्कॅन केल्या जाऊ शकेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या 30 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते 1 या वेळेत हा कार्यक्रम होईल. यावेळी गडकरी नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रे जोडून आणाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सायन्स जर्नलचे विमोचन कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं. कुलगुरू कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ राजू हिवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं विज्ञान विषयातील संशोधनपर लेख असलेले पीअर पुनरावलोकन आणि संदर्भित जर्नल प्रत्येक वर्षी प्रकाशित केले जाते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे नेतृत्व करतील, चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. नागपूरसह राज्याच्या सर्व जिल्ह्यांत पोलीस भरतीच्या चाचणी परीक्षेला सुरुवात. देशभरात आजपासून 3 जुलैपर्यंत विशेष सिकलसेल निर्मूलन मोहीम. नागपूर जिल्ह्यात 34,952 सिकलसेल वाहक. आणि नागपूर मेट्रोच्या व्हॉट्सअप तिकीट प्रणालीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.